नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. देशभरात होळीचा सण उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. आज होळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केलं जाणार आहे. होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना होलिका दहनाच्या वेळी करण्याचा प्रघात आहे. रंगोत्सव अर्थात रंगपंचमी होळी पौर्णिमेनंतर साजरी केली जाते. काही ठिकाणी उद्या धुलिवंदनाच्या दिवशी रंगांची उधळण करत हा उत्सव साजरा केला जाईल. देशात वेगवेगळ्या नावानं रंगोत्सव साजरा होतो. उत्तर प्रदेशात नंदगावात भगवान श्रीकृष्ण तसंच गोप गोपींचा वेश परिधान करून रंग खेळला जातो आणि गावातल्या महिला त्यांच्यावर लाठ्यांचा मारा करतात. मध्य प्रदेशात गेरून रंग खेळतात आणि एकमेकांवर गुलालाची उधळण होते. उत्तराखंडमध्ये पारंपरिक वेशभूषा करून मंदिरं आणि सार्वजनिक स्थळी लोक जमतात आणि लोकगीतांचं सादरीकरण करतात. याला बैठकी होली म्हणून ओळखलं जातं. पंजाबच्या निहंग आनंदपूर साहिबमध्ये कसरती दाखवून होला मोहल्ला या नावानं होळी साजरी करतात. तर तामिळनाडूमध्ये श्री विष्णूंच्या मंदिरांमध्ये तीर्थनगरीचं आयोजन करण्यात येतं. मणिपूरमध्ये ढोल नगाऱ्यांच्या साक्षीनं श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं जातं. वेव्स अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्स परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल. जगभरातल्या 100 अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान वेव्स परिषद होणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 अंतिम निर्णय सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. या समितीच्या अशासकीय सदस्यांनी पुरस्कार निवडीबाबत आपापली मतं मांडली. राज्यात 7-12 ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास 9 कोटी 12 लाख 7-12 ऑनलाईन केले आहेत. ज्या गावांमध्ये 7-12 संगणकीकरण झालं आहे तिथे 100% ऑनलाईन फेरफार देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. राज्यात 42,34,000 फेरफार ऑनलाईन पद्धतीनं दिल्याचं सांगून यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवली असल्याचं कदम यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं लातूर इथल्या दयानंद सभागृहात कृषी संस्कृती महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शैलेश गोजमगुंडे यावेळी उपस्थित होते. या 3 दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत जामखेड इथं होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली. येत्या 26 ते 30 मार्चपर्यंत ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून या स्पर्धेत कोणतंही राजकारण असणार नाही असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. नाशिकमध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत काल एकाच दिवशी 142 उद्योगांचे सामंजस्य करार झाले. यातून 6,404 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 14,403 रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सामंजस्य करारांचं वितरण नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आलं. ही गुंतवणूक केवळ औद्योगिक क्षेत्रात नाही तर शिक्षण संस्था, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य क्षेत्र, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांनी केली आहे. राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळा कमी करण्याची मागणी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. नांदेड रेल्वे विभागातल्या परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेसला देण्यात आलेल्या थांब्याला 6 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10